अन्न चांगलं
अगदी मोकळे मनाने मला संकोच
म्हणा तुम्हाला कोण लिहायचं असले
म्हणा तुम्ही.